भगवंताच्या सर्वात प्रिय वाद्यातून निर्माण झालेल्या सुरांनी आपल्या हृदयाची तार छेडली गेली. नकळत परमप्रिय स्वामी माधवनाथांच्या स्मृती अंतःकरणात दाटून आल्या. सुहाजी आणि आनंदजी आपले आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो की आपले मोबाईल फोन्स आपण कृपया स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत. पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुराताई यांचे आता व्यासपीठावर आगमन होत आहे. मंडळातर्फे त्यांचं औक्षण सद्भक्त श्री गुणेश टल्लू आणि सद्भक्त सौभाग्यवती सई टल्लू हे करणार आहेत. त्याचबरोबर पूजनीय स्वामी माधवानंदांचं देखील औक्षण सद्भक्त गुणेश आणि सद्भक्त सौ सई हे करणार आहेत. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुपौर्णिमेच्या या अत्यंत पवित्र आणि मंगल कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचे मी समीर पेंडसे मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात केंद्रात नित्य येणाऱ्या सद्भक्त सौ मानसीताई वैद्य यांनी रचलेल्या भूपाळीने होणार आहे। सद्भक्त श्रेयस जोगळेकर ही भूपाळी आता सादर करतोय।
मधुरामाई शोभती बाही याची वचन मधुराई शोभती बाई याची वचन दया याची वचन
गुरु पौर्णिमा साधक विश्वासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा त्यांचं कल्याणकारी स्मरण करण्याचा असा हा दिवस ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये म्हणतात यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजमव्ययम श्रीमत निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. ते म्हणतात निवृत्तीनाथ नावाच्या एका दैवताचा मी आश्रय घेतला. अविनाशी अक्षर व्याख्येत न बसणारं आणि आनंदरूप हेच ते सद्गुरुरूपी दैवत. तेच सद्गुरु तत्व सच्चिदानंद तनु धारण करून आपल्यासाठी अवतीर्ण झालं ते पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या रूपाने. नित्य आनंदरूप अविकंपित आणि शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असणाऱ्या सर्व साधक लेकरांवर अहेतुक दयेचा वर्षाव करणाऱ्या शुद्ध ज्ञानाचं दान सर्वांना भरभरून वाटणाऱ्या सर्वांनी आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं यासाठी तळमळणाऱ्या अशा या ज्ञानमूर्ती प्रेममूर्ती सद्गुरूंच्या चरणी आपले भाव व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आज या पवित्र सोहळ्यात परमपूजनीय स्वामी माधवानंदही अनपेक्षितपणे सहभागी झाले हा एक आनंददायी योगायोग नक्कीच म्हणावा लागेल. आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराज पुढे स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ आणि आता स्वामी मकरंदनाथांपर्यंत चालत आलेला नाथ संप्रदाय या संप्रदायातील सर्व महाविभूतींचे स्मरण करत असताना आपण कोणत्या संप्रदायाचे कृपांकित आहोत आणि किती भाग्यवान आहोत याची जाणीव होते. पूजनीय स्वामी माधवनाथ हे तर एक अवतारी महापुरुषच. कोब्बनसारख्या अतिशय लहानशा खेड्यात त्या माऊलींनी जन्म घेतला तो आपल्यासारख्या संसार श्रांतांना शांत करण्यासाठीच. त्यांना त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांची प्रथम भेट 1968 झाली म्हणजे त्यांच्या वयाच्या 51व्या वर्षी झाली. पण तोपर्यंतच स्वामीजींचं जीवन संतत्वाकडे वाटचाल करून राहिलं होतं. गीता ज्ञानेश्वरी दासबोध या सद्ग्रंथांना समोर ठेवून ध्यान नामादी अंतरंग साधना करून आपल्या जीवनाची धन्यता त्यांनी प्राप्त केली होती. प्रपंच व्यवहार करीत असताना अलिप्त शांत आनंद स्थिती ते भोगत होते. संसार परमार्थ दोन्ही एके पांती बैसवनी दिनराती माधव खेळ अशी त्यांची स्थिती होती. या शिष्योत्तमाला प्रथम भेटीतच स्वामी स्वरूपानंदांनी ओळखलं आणि माझं काम झालं असं कृतार्थतेचे उद्गार काढले. 1973 साली त्यांनी या नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार स्वामींकडे सोपवले. माणूस घडवण्याचं काम स्वामी पूर्वीपासूनच प्रवचनाच्या माध्यमातून करत होते पण 1974 सालापासून याच कामाला त्यांनी सद्गुरु सेवेचा साथ चढवला आणि त्यांच्या कार्याला जणू यज्ञाचं स्वरूप प्राप्त झालं. भावपूर्ण आणि शास्त्र संमत अशा सोहम ध्यानाच्या प्रचार आणि प्रसाराला त्यांनी आपलं सारं जीवन वेचलं. स्वामींचं स्वतःचं जीवन कसं होतं बरं? तर तो जयाकडे वासू पाहे तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे तेथ राहे महाबोधू. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारणं आणि त्या क्षणापासूनच तिला घडवणं हे स्वामीजींचं जीवन कार्य होत. सोहम साधना गीता ज्ञानेश्वरी दासबोध ब्रह्मसूत्र योगसूत्र या शास्त्रीय ग्रंथांवर आधारित असलेली शुद्ध परमार्थाची पठडी स्वामीजींनी आपल्यामध्ये रुजवली. कर्मनिष्ठ, साधननिष्ठ आणि सद्गुरुनिष्ठ अशी जीवन घडवायला सुरुवात केली. शुद्ध परमार्थ म्हणजे काय काय नाही हे समजावून सांगणं खरोखरीच महत्वाचं आणि जिकिरीचं सुद्धा. स्वामीजींनी हे काम अतिशय परिश्रमपूर्वक केलं आणि हे सर्व करत असताना माधव म्हणे आम्ही पूर्ण रंगी रंगू प्रेमे सुखे डोलू जना माझी या बोधातच ते राहिले. पूजनीय मातोश्री सरलाते यांनी स्वामींच्या या अलौकिक कार्यामध्ये स्वतःला पूर्ण झोकून दिलं आणि स्वामींबरोबर सर्व साधक विश्वाच्या त्या माऊली होऊन राहिल्या. 1996 साली स्वामी माधवनाथांनी आपली जीवनयात्रा सद्गुरुचरणी समर्पित केली, परंतु त्यांच्या कार्याचा वसा मात्र अखंडित राहिला. त्याच निष्ठेने आणि त्याच कळवळ्याने स्वामी मकरंदनाथांनी कार्य पुढे नेण्यास प्रारंभ केला. स्वामी माधवनाथांच्या चरणी पराकोटीचा शरणागत भाव, जीवनाचं चरमलक्ष्य गाठण्यासाठी स्वामींच्या या कार्यासाठी वैयक्तिक जीवनाची आहुती देण्याची तयारी, सर्व साधक विश्वाबद्दल असलेला अपार स्नेहभाव या गुणांनी स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सर्वांमध्ये आदराचं स्थान पूर्वीपासूनच मिळवलं होतं. सांप्रदायिक कार्य आणि स्वामी माधवनाथांचं माणूस घडवण्याचं कार्य या दोन्ही जबाबदाऱ्या स्वामी मकरंदनाथांनी समर्थपणे पेलल्या. पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी स्वामींच्या कार्याला आज बहुआयामी बनवलं आहे. अनुषंगिक साधनेच्या मार्गाने अधिक सखोल चिंतन आणि नित्य व्यवहारकारी अलिप्त शांत राहण्याची युक्ती ते शिकवत आहे. मध्यवर्ती संकल्पाच्या माध्यमातून आपली साधक दशा विकसित आणि प्रगल्भ करण्यासाठी ते आपल्याला प्रयत्नशील करत आहेत. भूगाव इथे होणारी साधना शिबिरं, युवास्नेह या वेगवेगळ्या गटाचे युवास्नेह आणि त्याचे कार्यक्रम, त्यातून होणारं मंथन विविध प्रकारे आपल्याला चिंतनशील बनवण्याचा प्रयत्न स्वामीजी करतायत. सद्गुरू साधकासाठी शिष्यासाठी उपलब्ध असणं, त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ शिष्याला होणं ही अत्यंत महत्वाची पण दुर्मिळ गोष्ट आपल्याकडे मात्र सहज होताना दिसते. प्रेमरज्जू हे इथल्या आपल्या सर्व कार्याचं अंगीभूत असं सूत्र आहे. स्वामी मकरंदनाथांचं आपल्यावर असलेलं प्रेम, त्यांना नमस्कार करताना त्यांच्या नजरेतून, त्यांच्या स्पर्शातून विलक्षण जाणवतं. त्यांनी अत्यंत सलगीने मारलेली हाक हृदयाला जाऊन भिडते. सर्व साधक विश्वासाठी ते घेत असलेले कष्ट आणि त्यांच्यासोबत सावलीसारख्या असणाऱ्या पूजनीय मातोश्री मधुराताई यांचं आपल्या सर्वांवर असलेलं प्रेम कळवळा हे सगळं बघून मन भरून येतं. ज्ञानी महापुरुष, योगी, महान भक्त, जीवनमुक्त यांची सर्व उत्तुंग लक्षणं यांचा परिचय जसा स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांच्या निरूपणातून झाला होतो आहे, त्याहीपेक्षा जास्त चांगला परिचय त्यांच्या जीवनाकडे बघून होतो आहे. आणि अशा दैवी जीवनाचा स्पर्श आपल्या जीवनाला होऊन आपलं जीवन उजळून निघतं आहे हे आपलं परमभाग्य आहे. अशा सद्गुरूंच्या पावनचरणी कृतकृत्य होऊन आपले भाव समर्पित करण्याचा हा अत्यंत मंगलमय दिवस. गेले काही दिवस गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील काही साधक बंधू भगिनी सद्गुरुस्तवनाच्या माध्यमातून सद्गुरुचरणी आपले भाव अर्पण करत आहेत. आज आपल्या सर्वांतर्फे, मंडळातर्फे भाव व्यक्त करणार आहे सद्भक्त सौभाग्यवती डॉक्टर प्रिया धर्माधिकारी. डॉक्टर प्रिया ही व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे वैद्य आहे. वयाच्या 14व्या वर्षीच तिला सद्गुरु भेटीची तळमळ लागली आणि स्वामी माधवनाथ या भवरोग वैद्यांच्या चरणी आल्यानंतर तिचा शोध संपला. ती इथे कायमची विसावली. ती आता आपले भाव स्वामी चरणी अर्पण करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव काय वानू. तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती देई पराशांती भाविकाते भक्तिभावे जाता तयासी शरण होते ओळखण स्वरूपाची स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म. आज आपण सर्व साधकांसाठी अत्यंत भाग्याचा आणि पवित्र मंगल असा गुरुपौर्णिमा उत्सवाचा दिवस. आपल्या सर्वांचा प्राणविसावा असणाऱ्या परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ यांची आपल्या भावपुष्पांनी उत्कट पूजा बांधण्याचा हा आजचा मंगल दिवस. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, भले आकारले परब्रह्म. किती खरंय नाही का? त्या परब्रह्माशी आपली ओळख नव्हती. आपल्या करुणेपोटी ते परब्रह्म सगुण साकार झालं आणि ओतीव अशी चैतन्याची जणू मूर्तीच होऊन त्यांनी आपल्या जीवनात प्रवेश केला स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या रूपाने. लौकिक अर्थाने भाग्याची व्याख्या काय करत असतील ती असोत, पण ज्यांना असे ज्ञानदानी सकरुण आत्मवैभव संपन्न असे सद्गुरु लाभले ते आपल्यासारखे साधक परमभाग्यवान यात शंकाच नाही. अशा आपल्या सद्गुरूंचं अथांग प्रेम, त्यांची अपार करुणा, त्यांचे अनंत दैवी गुण, त्यांचं असामान्य लोकोत्तर जीवन या सर्वांचं पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा आजचा शुभ दिवस आणि आपलंही जीवन त्यांच्या आदर्शाप्रत नेण्याचा निर्धार करण्याचाही आजचा दिवस. आज आपल्या सर्वांच्याच मनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या दिव्य प्रेमाने आकंठ तृप्त झालेले हजारो क्षण अक्षरशः गर्दी करतायत. अशाच भाग्यवंत क्षणांपैकी सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे परमपूजनीय स्वामी माधवनाथांचा आपल्या जीवनामध्ये झालेला प्रवेश. वयाच्या 14व्या वर्षी एका अनामी कोढीने मी सद्गुरूंचा शोध घेत होते. माझी ही तळमळ पाहून माझी आजी मला तिच्या सद्गुरूंकडे म्हणजे परमपूजनीय स्वामी माधवनाथांकडे घेऊन आली. दुपारची वेळ, स्वामीजींनी केंद्रामध्ये प्रवेश केला. पांढरा शुभ्र पोशाख त्यांनी परिधान केलेला होता. काही काळ त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या लिहिल्या. त्यांची दृष्टी सर्वांवरून फिरली. करुणा, आनंद, प्रेम त्या डोळ्यांमधून जणून ओसंडून वाहत होती. एका अनिर्वचनीय अननुभूत अशा भावनेने चित्त भरून गेलं. प्रथम भेटीतच माझा सर्व शोध संपला. मला माझे सद्गुरू मिळाले होते. नंतर असं वाचनात आलं की एका साधकाने जेव्हा एका संतांना प्रश्न विचारला, हाऊ कॅन यू रेकॉग्नाइज युअर ट्रू गुरु इन लाईफ, तेव्हा त्या संतांनी असं उत्तर दिलं, द बेस्ट थिंग इज यू नेव्हर हॅव टू रेकॉग्नाइज. When you sit in front of your true guru, you will melt, just like butter melts in front of fire. स्वामीजींनी आपल्या सर्वांना विरघळून टाकलं, आपली हृदय काबीज केली अगदी सहजतेने. हळूहळू स्वामीजींच्या अलौकिक अशा जीवनाचा परिचय होत गेला आणि असं जाणवलं की जीवनाच्या प्रत्येकच अंगाचा उत्कर्ष स्वामीजींच्या ठिकाणी शिगेला पोचलाय. ध्यानतः, भक्तीतः, कर्मतः, व्यवहार ज्ञानतः कुठेही कमतरता नाही. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. सद्ग्रंथात सांगितलेली उत्तम पुरुषाची, ज्ञानी भक्ताची, जीवनमुक्ताची सर्वच्या सर्व लक्षणं स्वामीजींच्या जीवनात पदोपदी प्रकट होताना दिसली. स्वामीजींची ही त्रिगुणातीत अवस्था कळण्याची पात्रता नव्हती, आजही नाही, पण कळलं ते त्यांचं निरपेक्ष आणि निष्काम असं प्रेम. हे उत्कट असं विश्वप्रेम स्वामीजींच्या सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा जणू काही स्थायी भाव होतं असं वाटतं. त्यांच्या जीवनात त्यांनी प्रत्येकच गोष्ट अगदी प्रेमाने उत्कटतेने केलेली दिसते. ते एकदा मला म्हणाले, स्वामींना कुठलीही गोष्ट करायची झाली की ते जिद्दीने तन्मय होऊन रंगून जाऊन ती गोष्ट करतात. जसं स्वामी टेनिस खेळले त्या खेळावरही त्यांनी प्रेम केलं. तीन वर्ष पुण्यात चॅम्पियनशिप मिळवली. मग पुढे म्हणाले, कोणतीही विद्या असो अथवा कला, ती कष्टसाध्य असते. त्यातून अध्यात्मविद्या ही तर सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. ज्याचा साध्या जमिनीवरून चालताना तोल जातो तो वस्त्राच्या पात्यावरून काय चालणार. स्वामीजींच्या चरित्रात पदोपदी त्यांच्या या उद्गारांची प्रचिती येते. मला एक प्रसंग आठवतो. आम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासाबरोबर संस्कृतचाही अभ्यास करत असू. एकदा मी स्वामीजींना सहज बोलता बोलता सांगितलं की आम्ही कालिदास विरचित शाकुंतल हा ग्रंथ वाचतो आहोत. त्याबरोबर स्वामीजींनी लगेचच शाकुंतलातले 5-6 अप्रतिम श्लोक म्हणून दाखवले आणि त्यांचा अर्थही सांगितला. मी आश्चर्यचकितच झाले. मी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी तुम्ही शाकुंतल कधी वाचलं? स्वामीजी हसतच म्हणाले, तुझ्या एवढा होतो ना तेव्हा. वाटलं कुठे आपला परीक्षार्थी अभ्यास आणि कुठे स्वामीजींची तन्मय झालेली प्रतिभा आणि अभिजात रसिकता. पण स्वामीजी पुढे म्हणाले, महाकवी गटेने जेव्हा शाकुंतलाचा अनुवाद वाचला तेव्हा तो ते घेऊन ते डोक्यावर घेऊन आनंदाने नाचला असं म्हणतात. पण त्यांनी जर ज्ञानेश्वरी वाचली असती तर तो ती डोक्यावर घेऊन नाचत नाचत आळंदीला आला असता आणि त्यांनी ज्ञानोबांना साष्टांग प्रणिपात केला असता. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबांवरचं उत्कट प्रेम त्यांच्या ज्ञानेश्वरीमय झालेल्या जीवनात आपल्याला नेहमी दिसून यायचं. स्वामीजींची प्रवचनं ही श्रवणाचाच नाही तर एक अनुभवण्याचा विषय होती. त्यांच्या अगाध पांडित्याला झालं होती विनोदी मिश्किल वृत्तीची. म्हणूनच आम्हाला लहान वयात ज्ञानेश्वरी, दासबोध, योगसूत्र, ब्रह्मसूत्र यासारख्या ग्रंथांच्या श्रवणाची गोडी लागली. स्वामीजींचं मूळ नाव माधव विष्णू वाकडे असं होतं. स्वामी कधी कधी आपल्या वाकडे या आडनावावरून विनोद करत असत. एकदा ते म्हणाले, काही आडनावं कशी छान असतात, संत, देव वगैरे, वाकडे तिकडे काही नाही. पुढे म्हणाले, तुम्हाला सांगून ठेवतो फॉर युअर इन्फॉर्मेशन, कावळे पण आडनाव असतं बरं का, पण अजून मी डोमकावळे आडनाव ऐकलेलं नाही. पण काय सांगावं, तुमच्यापैकी कुणीतरी उठेल आणि सांगेल की माझ्या मामाचं आडनाव डोमकावळे आहे म्हणून. अशा प्रकारे प्रवचनातल्या गंभीर विषयातून जाता जाता ते सहज विनोद करत आणि सगळ्यांना खळखळून हसवत. प्रत्येक साधकाला ज्ञानेश्वरीत सांगितलेला हा निर्विषय शाश्वत आत्मानंद प्राप्त व्हावा म्हणून स्वामीजी अक्षरशः जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत झटले. त्यांच्या या कार्यात त्यांना सर्वार्थाने साथ दिली वात्सल्याची जणू उतीव मूर्तीच असणाऱ्या परमपूजनीय मातोश्री सरलाताईंनी. शरीराच्या दुर्धर आजारावर मात करून बचेंगे तो और भी लढेंगे असं जोशाने म्हणणारे आपले परमप्रिय स्वामीजी. आनंदात रहा असा हात वर करून आशीर्वाद देणारे सर्वांचे प्राणप्रिय स्वामीजी. 1996 गुरुपौर्णिमेला ते देहाची उपाधी सांडून व्यापक झाले. सर्व साधकांचं भावविश्व जणू उद्ध्वस्त होऊन गेलं. प्रत्येक साधकाच्या अंतःकरणातून एकच आर्त साद येत होती आणि या उत्कट हाकेला प्रतिसाद दिला स्वामी माधवनाथांनीच परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथांच्या रूपाने. ज्या प्रेमरज्जूंनी मोठ्या स्वामीजींनी सर्व साधक विश्वाला बांधून ठेवलं होतं तेच प्रेम, तीच आपुलकी, तोच विश्वास आणि आधार प्रत्येक साधकाला स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी अनुभवाला यायला लागला. मला आठवतंय स्वामींच्या आठवणींनी व्याकुळ होऊन जेव्हा आम्ही मुली स्वामी मकरंदनाथांकडे येत असू तेव्हा ते आमच्या भावाशी सहजच तन्मय होत, त्यांचाही भाव दाटून येत असे. एकदा स्वामीजी मला म्हणाले, जितके मोठे स्वामी तुला ओळखत ना तितकाच मीही तुला ओळखतो. त्यांच्या या उद्गारांची जसजशी प्रचिती यायला लागली तसतसा स्वामी मकरंदनाथांचा आम्हा मुलींच्या भावविश्वात अलगद प्रवेश झाला. स्वामी मकरंदनाथांचं चरित्र पाहिलं तर तिथेही अनेक दैवी गुण दाटीवाटीने उपस्थित आहेत असं जाणवतं. प्रत्येकच गुण अंतःकरणाला भावतो. त्यांची आत्यंतिक शुचिता, सहज साध्य अलिप्तता, विलक्षण आंतरिक सामर्थ्य, अलौकिक ऋतंभरा प्रज्ञा, अत्यंत तेजस्वी प्रतिभा संपन्न वाणी, सर्वच असामान्य, असाधारण आणि आपल्यासारख्या साधकांना आदर्शवत. ते धैर्य प्रत्येक साधकाला घेण्यासारखं आहे. अतुलनीय अशा वैराग्याची आणि अखंड अभ्यासाची कास धरून स्वामीजींनी परमार्थाचं गौरीशंकर गाठलं. तो अखंड अभ्यास, ते वैराग्य आपल्यामध्ये यावं म्हणून साधकांनी जन्मोजन्मी प्रयत्नशील राहावं. नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर निरपेक्ष प्रेम करणं हा स्वामीजींचा सहज स्वभाव आणि आत्यंतिक साधेपणा, त्यामुळे स्वामीजी आबालवृद्धांना अगदी जवळचे आपले वाटतात. लहानपणापासून आमच्याबरोबर अधूनमधून केंद्रात येणारा माझा मुलगा नील गेल्या वर्षीपासून आपणहून ओढीने केंद्रात यायला लागला. स्वामीजी सुद्धा त्याच्या अभ्यासाची, कॉलेजची खूप आपुलकीने चौकशी करायचे. स्वामीजी इथे जो परमार्थ सांगतात तो अत्यंत लॉजिकल, तर्कनिष्ठ आणि शुद्ध आहे. तो सर्वांनाच पटतो, पण विशेषतः युवकांना तो प्रभावित करतो आणि त्याहीपेक्षा आकर्षण वाटतं स्वामीजींच्या प्रेमाचं. गेल्या वर्षी नीलने स्वामीजींना अनुग्रहाविषयी विचारलं. त्यानंतर स्वामीजींचा मोबाईलवर मेसेज आला. स्वामीजींनी लिहिलं होतं, प्रिया, परवा नीलने अनुग्रहाविषयी विचारलं, फार बरं वाटलं. मला प्रथम स्वामीजींची आठवण झाली आणि नंतर तुम्हा दोघांची. या मुलांना जन्मापासून पाहिलंय म्हणून मलाही खूप आनंद झाला. अंतःकरण भरून आलं मेसेज वाचून. ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीवो, हेच खरं. मोठे स्वामीजी पूर्वी आम्हा मुलींना यंगस्टर्स म्हणून संबोधत असत. आमच्यात हास्यविनोद करून समरस होत असत ते आठवलं. आता अशाच साधना करणाऱ्या आणि स्वामीजींच्या आदर्शाप्रमाणे आपलं जीवन घडवणाऱ्या यंगस्टर्सची एक फार मोठी फळी आपण केंद्रात तयार होताना पाहतो आहोत. आणि हे सर्व घडतंय परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या कुशल संघटनामुळे आणि त्यांच्या दिव्य प्रेमामुळे. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येकच पैलू दैदिप्यमान आहे, पण त्यांच्या प्रखर सद्गुरुनिष्ठेला आणि त्यांच्या अत्युत्कट गुरुभक्तीला तोड नाही असं वाटतं. सद्गुरु प्रत्येकच शिष्याला हृदयाशी धरतात, पात्रापात्रता बघत नाहीत. त्या प्रत्येकाला एकाच महावाक्याचा उपदेश करतात, पण ते गुरुवाक्य अंतःकरणात दृढ धरणारा, सद्गुरूंना अभिप्रेत असं दैवी गुणांनी संपन्न जीवन जगण्यासाठी कटिबद्ध होणारा आणि त्या ध्येयाकडे अखंड वाटचाल करून ते गौरीशंकर गाठणारा स्वामीजींसारखा सच्चिष्य विरळा. असं दिसून येतं की सच्चिष्याच्या शरणागतीची पराकाष्ठा आणि सद्गुरु कृपेची परिसीमा यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे स्वामीजींचं जीवन. स्वामीजींच्या या परमार्थरूप जीवनात दुधात साखर विरघळून जावी तशा एकरूप झालेल्या आहेत अतिशय प्रेमळ आणि मनमोकळ्या परमपूजनीय मातोश्री मधुराताई. आपल्या देहाचीही पर्वा न करता स्वामीजी एकाच कार्यात रात्रंदिवस सरत आहेत, आणि ते म्हणजे आपल्या जीवनात अंतर्बाह्य परिवर्तन घडवण्याचं कार्य. एक वचन आहे, द ओनली रिव्होल्युशन इज द रिव्होल्युशन विदिन. देहबुद्धी नाहीशी करून आत्मबुद्धी निर्माण करणं हीच खरी क्रांती. प्रत्येक साधकाच्या या आंतरिक क्रांतीसाठी कटिबद्ध झालेल्या मूर्तिमंत सद्गुरु तत्वाला अनेकानेक प्रणिपात करण्याचा आजचा हा पवित्र दिवस. या दिवशी आपल्या सर्वांचे प्राणप्रिय स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या चरणी काही मागावं असं वाटतं. स्वामीजी आपण जे त्रिलोकातही मिळणार नाही असं दान अपूर्व दान देता आहात ते स्वीकारण्याची पात्रता मला द्या. स्वामीजी मी सर्वार्थाने अकिंचन आहे. माझ्याजवळ ना शबरीची अलोट भक्ती, ना हनुमंतांचं अभंग दास्य, ना मीरेचं उत्कट प्रेम, ना जनाबाईचं अनन्य समर्पण. पण स्वामीजी या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात तुमच्या स्नेहमयी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कधीच झालीये आणि ह्या हृदय विणेची तार झंकारते ती फक्त तुमच्या स्मरणात. म्हणूनच तुमच्या चरणी आज एकच मागणं, प्रपंच वोसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. हरिओम.
सद्भक्त प्रियाच्या भावपूर्ण अशा भावसुमनाच्या माध्यमातून आपल्यातल्या अनेकांनी पूजनीय स्वामी माधवनाथांचे स्मृतीपटलावर दर्शन घेतले असेल आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथांबरोबरचे देखील सुखद क्षण आपण निश्चित अनुभवले असतील. यानंतर आपण एका अत्यंत हृदय कार्यक्रमाकडे वळतो आहोत. त्यासाठी मी पूजनीय स्वामी माधवानंदांना व्यासपीठावर येण्याची नम्र विनंती करतो. आता मंडळातर्फे पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री मधुराताई यांना सद्भक्त गणपतराव गोळीकाका आणि सद्भक्त सौभाग्यवती ताराताई गोळीकाकू हे हार अर्पण करतील. तसंच सद्भक्त शिंदे काका हे मंडळातर्फे पूजनीय स्वामी माधवानंदांना हार व शाल अर्पण करतील. आजच्या या प्रेमोत्सवाच्या निमित्ताने पूजनीय स्वामी माधवानंदांना त्यांचं हृदगत प्रकट करावंसं वाटणं हे स्वाभाविकच आहे. मी स्वामीजींना तशी प्रार्थना करतो.
हरिओम. श्रीमत्त चिदानंद सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आणि कवणा नमस्कारो. कवणाचं बी स्मरण करू. जय जयाजी सद्गुरु. अगाध महिमा तू कृपा सिंधु जरी वरद होशी तरी अज्ञान जीवाचे पेढीशी मग लोपले प्रकटविसी स्वरूप सिद्ध स्वरूप स्थितीवरती जाण्याचा मार्ग ज्यांनी सांगितला त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली बरोबर चालत राहिले आणि सतत बरोबर राहिले त्याचं गुरूंच्या बद्दल अपार कृतज्ञता आणि प्रेम घेऊन आपण सगळे बसलेलो आहोत. स्वामीजींच्या बद्दल कितीही बोललो तरी ते पुरं वाटणार नाही. न इती न इती असं वाटेल. सर्व सद्गुरूंच्या बाबतीत ती गोष्ट आहे. कारण की मूळ तत्व सद्गुरु रूपाने अवतीर्ण झालेलं असत. डिवाईन ट्रूथ मस्ट बी मेड इन टू ह्युमन ट्रूथ टू बी अप्रिशिएटेड बाय अस असं गुरुदेवांचं एक वाक्य आहे. त्यामुळे दैवी सत्य मानवी माध्यमातून आल्याशिवाय आपण ते समजू शकत नाही आणि ते सद्गुरूंच्या रूपाने आपण पाहत असतो. हे जो काही स्वामींचं वैभव म्हणजे साधक विश्व आणि ते स्वामी मकरंदनाथांच्या योगे जसं वर्धिष्णु होत आहे ते पाहून मोठा आल्हाद वाटतो आहे. या विश्वरूपाने असलेल्या स्वामींना नमो नमस्ते स्तु सहस्त्र कृत्वा पुनश्च भूयोपी नमो नमस्ते असं वंदन करून स्वामींच्या कुशीतच बसून हा पुढचा कार्यक्रम अनुभवायचा आहे. हरिओम.
तो मज आठवतो गुरु राया प्राण विसामा माझा तो मज आठवतो. या मंगल प्रसंगी आपल्या सर्वांनाच पूजनीय स्वामी माधवनाथांचे तीव्र स्मरण होते आहे. पूजनीय स्वामी माधवनाथांच्या चिन्मय पादुकांचे पूजन आता पूजनीय स्वामी माधवानंद पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय मातोश्री मधुराताई हे तिघही मिळून करणार आहेत. या पूजनाच्या साथीला आचार्य रचित शिवमानस पूजा स्तोत्रातील काही भागाचं पठण करणार आहे सद्भक्त क्रांती राऊत.
हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनम् जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यता. आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचार पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वागिरो यत् यत् कर्म करोमि तत् तदखिलं शंभो तवाराधनम्। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधम् विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाभे श्री महादेव शंभो जय जय करुणाभे श्री महादेव शंभो।
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु आणि शिष्याचं नातं हे जन्मजन्मांतरीचं असतं। प्रत्येक जन्मात सद्गुरु आपल्या साधक लेकरांचा सांभाळ करत असतात। किंबहुना या लेकरांचा सांभाळ करण्यासाठीच सद्गुरु माऊलीला जन्म घ्यावा लागतो। शिष्याचा भाव श्रद्धा जसजशी प्रगल्भ होत जाते वृद्धिंगत होते तसतसा शिष्याला देखील आपल्याला सद्गुरूंशिवाय कोणीही त्राता नाही याचा अनुभव येतो तशी त्याची खात्री पडते। आपले सद्गुरू स्वामीच आपले सार सर्वस्व आहेत। जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ते आणि तेच आपला सांभाळ करीत आहेत ही त्याची अनुभूतीच बनून जाते। स्वामी मकरंदनाथांच्या शब्दात स्वामी म्हणजे आपले अनसीन पार्टनर। असा अनुभव आपल्याला प्रतिक्षणी यावा यासाठी आपण त्यांच्याकडेच प्रार्थना करूयात। गुरुविन नाही कोणी रे हा पंत महाराजांचा अभंग आता आपण ऐकणार आहोत सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई हिच्याकडून।
दस नाम हाचे दास रे गुरु मीन नाही कोणी रे दत्त नाम हाची घास रे गुरु माऊली तू साऊली जीवाची गुरु माऊली तू साऊली जीवाची तूच बंधू पितारी गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाचे ध्यास रे गुरु धेनु होय नीचता भूले गे चकोर मी होता देवा गुरु चांदने गे गुरु धेनु होय नीचता भूले गे चकोर मी होता देवा चांदने गे गुरु हात तारा गुरु हालिवारा गुरु हात तारा गुरु हालिवारा गुरु हात माझा श्वास रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास रे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास रे गुरु नाम छाया गुरु नाम छाया गुरु नाम गुरु छाया गुरु नाम गुरु नाम छाया गुरु नाम छाया गुरु नाम माया गुरु नाम भेटा धामी शुद्ध काया गुरु हात सुरा अमृतात पूर गुरु हात सुरा अमृतात पूर गुरु ही समाजे नागरे गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास रे गुरु माऊली साऊली जीवाची तूच बंधू पितारी गुरु वीण नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास रे दत्त नाम हाची ध्यास रे दत्त नाम हाची ध्यास रे
अतिशय भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी असा हा अभंग आपण सद्भक्त गौरीच्या गोड आवाजात ऐकला. गुरु पौर्णिमा हा जसा सद्गुरूंच्या गौरवाचा त्यांची पूजा करण्याचा दिवस तसाच तो आपली साधन निष्ठा अधिक दृढ करण्याचा त्याप्रती पुन्हा एकवार कटिबद्ध होण्याचा दिवस. स्वामी नुकत्याच एका रविवार सकाळच्या प्रवचनात असं म्हणाले की आपला अनुग्रह झाला की आपण आदिनाथांच्या ज्ञानोबांच्या स्वामीजींच्या कुळात सामील झालो, म्हणजेच आपल्यावरील जबाबदारी आता वाढली. आपली साधना सर्व व्यवहार कर्म सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, दिवसेंदिवस आपली साधना सूक्ष्म अधिकाधिक सखोल होणं यासाठी कसून प्रयत्न करणं हे आपलं आता परमकर्तव्य आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण स्वामीचरणी वचनबद्ध होऊया आणि त्यांच्याकडेच यासाठी शक्ती आणि सामर्थ्य मागूया. मी आता आपल्या सर्वांतर्फे पूजनीय स्वामीजींना आशीर्वचन देण्यासाठी प्रार्थना करतो.
हरी हरी हरी. अखंड मंडलाकारम व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नम् ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाच्या वतीने आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वतीने स्वामी माधवनाथांचा आणि स्वामी मकरंदनाथांचा गुरुपौर्णिमा उत्सव संयुक्तपणाने साजरा होतो आहे. आपण स्वामीजींची आठवण काढण्यासाठी एकत्र आलेले आहोत. या पवित्र आणि गोड अशा समारंभामध्ये आज इथं स्वामी माधवानंद ही उपस्थित राहिले. स्वामीजी मी तुम्हाला नमस्कार करतो. प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा 19 तारखेला तिथीनुसार झाली आणि त्यानंतर येणाऱ्या रविवारी प्रथेप्रमाणे रविवारी आपण हा मोठा उत्सव साजरा करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्तवन करत असताना आता उपाय वन वसंतु जो आज्ञेचा आहे व तंतु असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे उपायाची गरज असते. अपाय जर झाला असेल तर उपायाची गरज असते. जीवपणानी मूळ परमात्माच, पण अबोध स्वरूपाला जर प्राप्त झाला असेल तर काहीतरी उपायाने तो परत आपल्या बोधावर जाणार. हे जे उपाय सांगितलेले आहेत या उपायामध्ये पुष्कळ चर्चा जरी शास्त्रांनी केलेली असली तरी देखील ती चर्चा म्हणजे विवेक, वैराग्य, शम, दमादी, षटक, मुमुक्षत्व इत्यादी, तरी देखील सद्गुरूंशिवाय ते फळाफुलाला येत नाही. या उपायरूपी वनामध्ये सद्गुरू वसंतासारखे असतात. जसा वसंत ऋतू आला की सृष्टीला पालवी फुटते, तसं उपाय देखील तेव्हा सफल होतात जेव्हा सद्गुरू लाभ होतो. आणि हा जो उपाय आहे हा उपाय सद्गुरूंच्या रूपाने प्राप्त होणारा त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जो आज्ञेचा आहे व तंतू असं म्हटलेलं आहे. आहे व तंतू याचा अर्थ सौभाग्य लक्षण दाखवणारा दोरा म्हणजे मंगळसूत्र. श्री माता पार्वती भवानी आई तिला प्राप्त झालेलं सौभाग्य शिवरूपानी आदिगुरु श्री शंकराच्या रूपानी तेच गुरूंचं स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा हे सद्गुरू खरं म्हणजे मूर्त नाहीत, ते एक मूर्ती धारण करून येतात. स्वामी माधवनाथ एक मूर्ती धारण करून आले. मला समोर स्वामी माधवानंद दिसतायत, एक मूर्ती धारण करून आहेत. पण त्यांच्या आत आत जर डोकावू गेलो तर ते देहापासून दूर, देहभावनेपासून दूर, आपल्या व्यक्तीपासून म्हणजे संघापासून दूर आणि अव्यक्त दशेमध्येच खरे सापडायचे. ते अमूर्त आहेत पण त्यांच्या अमूर्तत्वाला, तसा परमात्माही अमूर्त आहे पण परमात्म्याचं सांप्रत कोणालाच उपयोग नाही. परमात्म्याची करुणा सद्गुरूंच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेली असल्यामुळे सद्गुरूंचा आपल्याला उपयोग आहे. सद्गुरु तत्व आणि परमात्मा याच्यात हाच फरक आहे. सर्व व्यापी, सर्व साक्षी, अफूट, अनंत, अव्यक्त असा परमात्मा, पण तोच बोध कारुण्यासहित जेव्हा एका देहात मूर्त रूपाने येतो तेव्हा सद्गुरु अवतरतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सामर्थ्याचे निबिके जो शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुख देखे आरिसा जिये. आत्मा याचा अर्थ मी, मी शुद्ध जाणीव स्वरूप असा मी. या आत्म्याला स्वतःचं सुख प्रथम ज्या आरशामध्ये समजून येतं ते सद्गुरु असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो भेटलियाची सवे पुरती उपायांचे धावे, जे प्राप्त झाले जे भेटले. प्रिया म्हणाली की स्वामीजी भेटले, स्वामीजींना पाहिलं आणि समाधान झालं असं ती म्हणाली. जे भेटले असताना पुरती उपायांचे धावे, अनेक उपाय म्हणजे साधना व्यक्ती करत असते पण त्या साधनेला पूर्णत्व, त्या साधनेची धाव ही पूर्ण होते सद्गुरू भेटीनंतर. प्रवृत्ति गंगा स्थिरावे सागरी जीए, जयाचे नी अनवसरे द्रष्टाले दृश्याचे मोहिरे, जो भेटत खेवो सरे बहुरूपची हे। जे अनुपस्थित झाले विचारातून अंतकरणातून चिंतनातून, तर द्रष्टा आणि दृश्य यांची एकमेकांपासून फारकत होते। द्रष्टा आपल्याला दृश्यापासून वेगळा समजतो, आणि जर सद्गुरु भेट झाली तर बहुरूप असं हे विश्व त्याच्याशी द्रष्टा हा तादात्म्य पावतो परमात्म भावनेने। स्वामी माधवनाथ, स्वामी स्वरूपानंद, स्वामी गणेशनाथ, स्वामी विश्वनाथ महाराज, स्वामी रामचंद्र महाराज तिकोटेकर, स्वामी माधवनाथ महादेवनाथ महाराज, स्वामी गुंडाख्य, हे जे सगळे पूर्वसुरी आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले, रामचंद्र महाराज बुटी, या सर्वांची आठवण काढण्याचा आजचा दिवस आहे। तुमच्या समोर जरी व्यक्ती असली तरी ही व्यक्तीची पूजा नाही, या सर्वांच्या कृपेनी वाहत आलेलं चालत आलेलं परंपरा प्राप्त असं ज्ञान आपल्यापर्यंत येऊन पोचतं, त्या गुरुतत्वाचं स्मरण आणि सद्गुरूंचं पूजन करण्याचा असा आजचा दिवस। आजच्या या पवित्र दिवशी दरवर्षी मी एक साधना आपल्याकडून करून घेत असतो, त्यानिमित्ताने एक अनुषंगिक साधनेचं काव्यही मी करतो। तसं यावर्षी देखील आपण साधना करून ध्यान करून, कारण गुरुपौर्णिमेचा हा अवसर की ज्यावेळेला आपल्या अंतरंगातलं शिष्याला सांगावं असं सद्गुरूंना सहजगत्या वाटत राहतं, तो साधनेचा उपदेश आणि साधनेचं स्मरण करून देणं हे आजच्या दिवशी सद्गुरूंचंही परमकर्तव्य आहे। आजचा दिवस तसा प्रवचनाचा नाही, आणि प्रवचन असेल तरी देखील चालेल, तेही साधनेचं स्मरण करून देणारं असलं पाहिजे। मी एक काव्य केलेलं आहे, त्या काव्याच्या आधाराने आपण सर्वजण साधना करणार आहोत। मला कल्पना आहे की या हॉलमध्ये मंडळी आहेत, बाल्कनीमध्ये मंडळी आहेत, आणि वरचा हॉल देखील तिथंही मंडळी बसलेली आहेत, की जे प्रत्यक्ष कार्यक्रम पाहत नाहीयेत स्क्रीनवरून पाहत आहेत, वरांड्यामध्ये मंडळी आहेत जे स्क्रीनवरून पाहत आहेत। या सर्वांचं स्मरण ठेवून मी बोलतो आहे। मी प्रथम काव्य वाचून दाखवतो, आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो। आत्मानुभव नित्य नवा, जो नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, जीवासी वाटे प्राप्त व्हावा, तरी अभ्यासा प्रवर्तावे, पवित्र एकांत स्थळ पहावे, तेथे सुखासन जमवावे, वैराग्य विषय त्यागावे, आवरावे मनोधर्म, मग एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण, गुरुवाक्याची उजळण प्रेमादरे करावी, जे सर्वव्यापी सर्वपणे, नभाहूनी जुने पुराणे, ज्याची वर्णना मूकपणे नेती नेती करी श्रुती, ते परतत्व आपण एक ऐसिया चिंतनाचे कवतुक, क्षण एक तद्रूपता देख, जीव शिवा ऐक्य घडे, पाठी सोहम नादानुसंधानी मन प्राणाते एकवटोनी मध्यमा मार्गे चित गगनी ब्रह्मरंघ्री मिळावे तेथे मूर्ध्न्या काशी मन प्राणासह होता लीन नभाचे शून्यत्व गिळोन ज्ञप्ती मात्र ब्रह्म उरे तेव्हा शरीर भाव नासती अहम कोहम हे बोली लोपती स्थळ काळाची पडे विस्मृती उरे अक्षर परमात्मा ऐसी पदपिंडासी ऐक्यता घडता ब्रह्मबोध ये हाता तया सोहम सिद्धासी तत्वता सायुज्यता मुक्ती लाभे मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी योग साधन कैवल्य सुखाचे निधान लाभो प्रेमळा गुरुभक्ता अशा प्रकारचं हे काव्य आहे. आपल्याला प्रथम आपण ध्यानाला बसणार आहोत तो आत्मानुभव प्राप्त करून घेण्यासाठी ध्यानाला बसणार आहोत त्याची उत्कंठा आपल्यापाशी हवी. आपल्या ठिकाणी तशा प्रकारची मुमुक्षा असावी. पवित्र एकांत स्थळ पहावे. आपण डोळे मिटले इथं शेकडो लोक आहेत पण डोळे मिटले की आपण एकटेच आहोत. आजूबाजूचा परिसर आपण विसरू. तेथे सुखासन जमवावे. मला अपेक्षित असलेलं सुखासन म्हणजे सिद्धासन पद्मासन इत्यादी पण तुर्त तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात तेही चालेल. वैराग्य विषय त्यागावे आवरावे मनोधर्म. आत्ता या क्षणाला जर तुमच्या अंतःकरणात कोणताही विषय असेल पाहण्याचा ऐकण्याचा खाण्याचा अथवा कोणताही आणि त्याचं चिंतन असेल तर मन आवरता येणार नाही. म्हणून या क्षणी आपण मला कोणत्याही विषयाची या क्षणाला आवश्यकता नाही विषयांखेरीजच मी पूर्ण आहे अशी भावना करू आणि मग अंतःकरण वृत्ती एकाग्र करून सद्गुरु स्मरण करू. पुढे गुरुवाक्याचं चिंतन थोडा वेळ करायचं आहे मग परमात्मा स्वरूपाचं चिंतन करायचं आहे. सर्वव्यापी सर्वपणे नभाहूनि जुने पुराणे इत्यादी आणि अशा चिंतनाने आपण आणि परमात्मा एक अशा प्रकारच्या भावामध्ये तद्रूपता प्राप्त करून घ्यायची आहे. थोड्या वेळाने आपण नाभीपासून मध्यमेतून अनुग्रहाच्या वेळेला जसे दाखवले तसे चिदाकाशामध्ये सोहम श्वासाच्या योगानी अनुसंधान ठेवणार आहोत आलंबन ठेवणार आहोत तो परमात्माच मी अशा प्रकारचं. काही श्वास घेऊन झाल्यानंतर मग चिदाकाशामध्ये आपण केवळ जाणीवेनी परमात्म जाणीवेनी थांबून राहणार आहोत. मग सोहमचे श्वास घेणं थांबवणार श्वास नैसर्गिक रीतीने चालू राहतील. असा प्रत्यय येईल की त्या ठिकाणी मन ऊर्ध्वगामीहून थांबून राहतं आहे आणि कदाचित श्वास देखील थांबून राहतात. मन थांबलं की श्वास थांबतातच. कोणाकोणाच्या बाबतीत असं घडेल की एखाद दुसरा विचार उठतो आहे तेव्हा त्या विचाराच्या मागं जायचं नाही असा निश्चय केला की तो विचार गळून पडेल. मनरहितता येईल. मन वृत्ती शून्य स्थितीला प्राप्त होईल. त्यावेळेला श्वास देखील मंदावतील, लोप पावतील. आणि हे जेव्हा होतं तेव्हा ज्ञप्ती मात्र केवळ आपण परमात्मा अशा प्रकारची भावना शिल्लक राहते. अशा प्रकारचं ध्यान आपण करणार आहोत. आपण सर्वजण डोळे मिटून बसूया. डोळे मिटून आपण बसलेले आहोत. स्थिर जणू एखादी मूर्ती ठेवली आहे इतके स्थिर. शांत शांत होत रहा. मन शांत विचार रहित. असा संकल्प करू की आपण परमात्म प्राप्ती करता म्हणजे आपलंच अस्तित्व मात्र चैतन्य आनंद स्वरूप समजून घेण्यासाठी ध्यानाला बसणार आहोत. अर्धा मिनिट हा संकल्प तसाच दृढ करत रहा. मी थांबून राहतो. असा संकल्प करण्याचा अधिकार कोणाला असतो? जो विवेक करतो. आत्मा हा अविनाशी आणि क्रियारहित असा आहे. आणि त्या व्यतिरिक्त सगळं विनाशी आणि चंचल, त्याचा त्याग करायचा आहे. म्हणून या क्षणाला सर्व प्रकारच्या उपभोगाच्या इच्छांचा मी त्याग करतो आहे. आत्मप्राप्तीसाठी मी मन आवरेन शम. आत्मप्राप्तीसाठी मी इंद्रिय आवरेन असा संकल्प दम. सद्गुरु आणि वेदांत वाक्यावर अत्यंतिक विश्वास ठेवेन श्रद्धा. विषयांपासून सहज उपरती होईल मी विषय दूर सारेन उपरम. आहे त्या परिस्थितीमध्ये मी समाधानी वृत्ती टिकून ठेवेन. समाधान देह मन आणि बुद्धीची क्षुधा तृषादी सर्व गरजा आणि वेग कष्टा वाचून सहन करणं म्हणजे तितिक्षा. आणि आत्मप्राप्तीची तीव्र इच्छा मुमुक्षत्व मला लाभलेलं आहे. एक मिनिट भर आता मी बोलणार नाही, या विचारातच शांत बसून राहा. पवित्र एकांत स्थळ पहावे, तेथे सुखासन जमवावे, वैराग्ये विषय त्यागावे, आवरावे मनोधर्म. हवे असणारे विषय किंवा हवे वाटणारे विषय, भोग, डोळ्याचे विषय, कानाचे विषय, सर्व इंद्रियांचे विषय, एकाचीही या क्षणी मला अपेक्षा नाही, आवश्यकता नाही असं तीव्र चिंतन करू. या चिंतनाची आवर्तन करा. विषयाची आवश्यकता नाही असं ठरवलं की मनोधर्म आपोआप ताब्यात येतात. अंतःकरणामध्ये सद्गुरु स्मरण आपण आता करू. अनुग्रहाच्या वेळचा प्रसंग आठवा. तेव्हाचं सद्गुरूंचं रूप आठवा. तुम्हाला मिळालेली शांती समाधान आठवा. ओम तत्त्वम सोहम सहा, श्रीम तत्त्वम सोहम सहा असा गुरुपदेश सद्गुरूंकडून घेता आहात श्रद्धापूर्वक, ते आठवा. सद्गुरु सांगताहेत की ते निर्गुण निराकार परमात्मा तत्व तू आहेस. तुम्ही प्रतिसाद देता आहात की तो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्माच मी आहे. आता मी देह मन बुद्धी नाही, आहे तो केवळ एक परमात्मा सोहम सहा. आता सहाच्या भावनेमध्ये रहा. अविनाशी, अदृश्य, अव्यक्त, जाणीव स्वरूप, एकमेवा द्वितीय, आर्तता रहित, भय रहित, दुख रहित, आनंद, प्रेम, शांत स्वरूप परमात्मा. परत एकदा सद्गुरु उपदेश करताहेत ते परमात्म तत्वच तू आहेस. शिष्य म्हणजे आपण प्रतिसाद देतो आहोत तो परमात्माच मी आहे. आता केवळ तो परमात्माच उरला आहे, अविनाशी. अव्यक्त, अचिंत्य, जाणीव रूप एकमेव अद्वितीय दुःखरहित भयरहित केवल आनंद प्रेम शांत याच भावात रमून राहा. या उत्कट भावात असतानाच सोहमचे 2-5 दीर्घ श्वास नाभीस्थानापासून मध्यमेतून ब्रह्मरंध्रापर्यंत असे घ्यायचे आहेत. श्वास घेतल्यावर थांबा. परमात्मा भावनेशी एकरूपता साधा चिदाकाशात. हम म्हणत श्वास सोडा. सोहम भावनेनी युक्त अशी तुमची जाणीव चिदाकाशामध्ये राहू देत श्वासाकडे आता दुर्लक्ष करा. श्वास नैसर्गिक गतीने चालेल. त्याच्यावर सोहम आलंबन धरणं बंद करू. तुम्ही चिदाकाशात परमात्मा भावनेशी समरस. ब्रह्मभावानी युक्त। आता तिथं मन नको, चिंतन नको, शब्दाचा उच्चार मनात देखील नको। तुम्ही मनरहित चिदाकाशात, तुम्ही सत अविनाशी चित चैतन्य आनंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा, चिदाकाशात तुमची जाणीव परमात्म्याशी एक रूप। तुम्ही ब्रह्मभावनेने युक्त, ज्ञप्ती मात्र ब्रह्म, विचाररहित म्हणून काळरहित आणि स्थळविरहित। देहरहित ब्रह्मस्थिती, हरी 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 स्वामीजी स्वामीजी। शांत स्वरूप ब्रह्मस्वरूप, देह विरहित समाधान कायम टिकून हळूहळू ध्यानातून खाली यायचं आहे। हरी 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 स्वामीजी स्वामीजी। तुम्ही ध्यानाला बसलेले असताना ज्या शांतीचा प्रत्यय तुम्हाला आला, तीच आज तुमच्यावर झालेली गुरुकृपा। हरी हरी। आपण काय साधना केली ते काव्य मी परत एकदा वाचतो। आत्मानुभव नित्य नवा, जो नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, जीवासी वाटे प्राप्त व्हावा तरी अभ्यासा प्रवर्तावे, पवित्र एकांत स्थळ पहावे तेथे सुखासन जमवावे, वैराग्य विषय त्यागावे आवरावे मनोधर्म मग एकाग्र अंतकरण करुणी सद्गुरु स्मरण गुरुवाक्याची उजळण प्रेमादरे करावी जे सर्व व्यापी सर्वपणे नभाहूनी जुने पुराणे ज्याची वर्णना मूकपणे नेती नेती करी श्रुती ते परतत्व आपण एक ऐशिया चिंतनाचे कवतुक क्षण एक तद्रूपता देख जीव शिवा ऐक्य घडे पाठी सोहम नादानुसंधानी मन प्राणाते एकवटोनी मध्यमा मार्गे चिद्गगनी ब्रह्मरंघ्री मिळावे तेथे मूर्ध्न्याकाशी मन प्राणासह होता लीन नभाचे शून्यत्व गिळोन ज्ञप्ती मात्र ब्रह्म उरे तेव्हा शरीर भावनासती अहम कोहम हे बोली लोपती स्थळ काळाची पडे विस्मृती उरे अक्षर परमात्मा ऐसी पदपिंडासी ऐक्यता घडता ब्रह्मबोध ये हाता तया सोहम सिद्धासी तत्वता सायुज्यता मुक्ती लाभे। मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी योग साधन कैवल्य सुखाचे निधान लाभो प्रेमळा गुरुभक्ता हरिओम तत्सत। स्वामीजींनी आपल्याला हे सांगितलेलं होतं, सर्व संप्रदायाचे पूर्वसुरी हे सांगत बोध करीत गेले, त्या बोधाचं स्मरण आशीर्वाद पूर्वक मी आपल्याला करून देतो। हरी 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 स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर।
आपल्या सद्गुरूंची पूजा बांधावी अशी अनिवार्य इच्छा प्रत्येक शिष्याला होत असते, त्याच पूजनाची घडी आता येऊन ठेपली आहे। आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक पूजन आता सद्भक्त गिरीश आणि सद्भक्त सौभाग्यवती संध्या वर्दे करणार आहेत। या गुरुपूजनाच्या कार्यक्रमाची सूत्र मी आता सद्भक्त सुधीर आणि सद्भक्त सौभाग्यवती वंदना पाटकर यांच्याकडे सोपवतो।
Thank you. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सच्छिष्याच्या हृदय रूपी देव्हाऱ्यात एकच एक देव विराजमान असतो आणि तो म्हणजे त्याचे प्रियोत्तम सद्गुरू। तिथे फक्त एकच दीप तेवत असतो त्याच्या उत्कट प्रेमाचा। तिथे एकच धूप जळत असतो त्याच्या अहंभावाचा। तिथे एकच तीर्थ प्रगटत त्याच्या विरहाश्रूंच। आणि तिथे एकच प्रसाद उरतो त्याच्या आत्मनिवेदनाचा। गुरुपौर्णिमेच्या या प्रेमोत्सवात आपण आपल्या सद्गुरूंचं, परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताईंचं प्रातिनिधिक पूजन करणार आहोत। हे पूजन आपल्या मंडळातील सद्भक्त श्रीयुत गिरीश वर्दे आणि सौभाग्यवती संध्या वर्दे हे दाम्पत्य करणार आहे। सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनी रचलेल्या भावमधुर पूजन स्तोत्राच्या माध्यमातून ही पूजा होईल। या स्तोत्राचं गायन करणार आहेत सद्भक्त श्रीयुत रवींद्र जोशी आणि सौभाग्यवती अमृता कुलकर्णी। या पूजनात आपण सर्व मनपूर्वक सहभागी होऊयात।
ऋषितुल्य मकरंदनाथा, मी आपल्या परममंगल स्वरूपाचं ध्यान करतो। शरदातल्या पूर्ण चंद्रासमान भासणारं आपलं मुख कमल आणि अज्ञानाचा अंधकार पेडणारे आपले कमलनयन मला पुन्हा पुन्हा स्मरतात। प्रगाढ समाधीत आणि विठ्ठान दशेत सुद्धा आपण परमात्म भावात सुस्थिर असतात।
परम पद थाई चिरस्थिरा सरोजाक्षा भद्रा जन दुरितहारी गुरुवरा शरद पूर्णा चंद्रा सुखद बदना मंगल करा। तुहा मीठा कह मन से मकरंद तुहा मीठा कह मनसी मकरंद ऋषिवरा।
आपली गहन समाधी विसर्जित करून आपण माझ्या हृदयरूपी सिंहासनावर अधिष्ठित व्हा। आपल्या चरणांचं पूजन करण्यासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम या सर्वांची सिद्धता झाली आहे।
समाधी सांडोनी तुम्ही हृदय पद्मी मम उरी विरूढा हो धीकल्पित कनक सिंहासनी हरी सुचिन्ही क्षाली मी पद तव गुरु मंगल जळी
चतुर्वा अर्तिः जलपयकुले अन्धियुकुले।
हे सद्गुरु, आपल्या चरण युगुलांना गंगा यमुना अशा पवित्र नद्यांच्या जलाचं स्नान घालत आहोत। पंचामृती स्नान आणि पुन्हा शुद्ध जलाचा अभिषेक आपल्या पावलांवर आम्ही करत आहोत।
गुरु हे गंगेचे जल शिशिरसे आचमनि घ्या, अघाहंता पंचामृत फळरसानामज द्या। इथे गंगा काली जल कनक कुंभी भरितसे, यथेच्छास्मानी कर उदकिनी मार्जनितसे।
आम्ही आणलेल्या या यज्ञोपवीताचा आणि भरजरी वस्त्रांचा आपण स्वीकार करावा। आपल्या चरणांवर आणि भालप्रदेशावर गंध रेखाटतो आहोत आणि त्यावर कस्तुरी कुंकुमाचा टिळा लावत आहोत। तुळस आणि पुष्पांच्या माला आपणास अर्पण करतो आहोत।
सुवस्त्रे स्वीकारा अभयवरदायिनिवरा, गरीयाणि यज्ञोपवीतपदरान्ति प्रवरा, तपायी कस्तूरी तिलकमलितो चन्दनगरी, गरीधारामीति त्वसकुलमालाघरे।
आणि त्याचबरोबर कर्पूर गंधित जल अर्पण करत असताना हृदयात एक दिव्य प्रकाशाची अद्भुत सुगंधाची अनुभूती आम्ही घेत आहोत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या या शिष्योत्तमाचं पूजन करत असताना आमच्या भाग्याला उपमा नाही असं वाटत आहे।
दशांगी अर्पिणी धूप परिमळा घ्या गुरुवरा, मुखश्चंद्रा दीपद्युति निशि भरुदे धृतिजरा, महद्भाग्ये मी माधव तनयरूपी अवनिया, तुम्हारे अर्पितो जल कर्पूरी आचमनिया।
मनी ध्या
या सर्व उपचारानंतर आपणास नैवेद्य अर्पण करत आहोत. अत्यंत प्रेमाने बनविल्या गेल्या या साजूक पक्वानांचा हे स्वामीजी आपण स्वीकार करावात. आपण ग्रहण केला की त्याच नैवेद्याचा प्रसाद होतो. त्या प्रसादाचं आम्हा सर्व अनुग्रहितांसाठी आपण प्रेमाने वाटप करावं.
गुरु तुम्हा खाण्या षट्सुरसी नैवेद्य आणला सुवर्णी पात्री गो भृत चषक भाज्यानि भरिला सप्रेमे स्वामी खा सुहृद निजि लोकांसह पुरा जनाप्यादे शिशिरमधुवङ्गी मयूरा
नैवेद्यासाठी आणलेल्या मधुर फळांचाही स्वीकार व्हावा. मुखशुद्धीसाठी आपणास तांबूल विडा देत आहोत. पण याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपणच आम्हास उपलब्ध करून दिलेली भजनरूपी रत्न आम्ही शुद्ध भावनेनी आपल्या चरणांशी समर्पित करतो आहोत. आपलं औक्षण करताना अपार प्रेम आनंद आणि समाधान यांनी आमचं हृदय भरून येत आहे.
स्वादाया मधुर रुचि स्वादिष्ट बघा सचूर्णी तांबूला मुख सुचिकरा खाई मगया बहुरत्ने घावी विथली करण्या पूर्ण विधिना बहुत सुखवादे मनिमला.
आपल्या चरणांवर आणि मस्तकावर तुळस बिल्वपत्र आणि सुगंधित फुलं वाहत आहोत. आपणास प्रदक्षिणा घातल्यामुळे संसारातील भोवऱ्यामधून आमची सुटका होणार आहे. हे यतीवरा, आपण माझ्या सर्व अनिष्ट प्रेरणांचा विनाश करावात.
सुगंधी पुष्पांची तुळस दल बिल्वांजुळी सुभग शिरमाथी स्थिर रहा प्रदक्षी तुम्हामी मजव मजुनी त्वत भवगती अघविरसश्री
हे दुरित नाशक गुरु राया, आपल्या चरणांवर माझा साष्टांग प्रणिपात. माझ्या अहंभावाचं आपल्या पावलांवर विसर्जन होवो. हे जगन्नाथा, आपल्या पायाशी आम्हाला ठाव द्यावा. या पूजनाने संतुष्ट होऊन संसार भयातून आम्हाला सोडवावत. पूजा विधीत काही कमी जास्त झालं असेल तर क्षमा करावीत. पुन्हा पुन्हा आपल्याला प्रार्थना आहे, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर.
तरी साष्टांगेशी नमन अघनाशी गुरु तुम्हा समर्पोनी पायी तव मम अहम भाव परहा विभो संतोषावे तव चरणि ध्याये अभया
अखेरीस आपल्या चरणांशी मागणं मागतो. आपली आणि आपल्या अलौकिक कार्याची अहोरात्र सेवा आमच्याकडून घडावी आणि त्यामध्ये आम्हाला तसलाच मोह पडू नये. श्रवण मनन साधना आणि सत्संगती यांची चढती वाढती गोडी आम्हास लागू. हे अहेतुक दया सिंधू आपल्या कृपेचा अविरत वर्षाव आमच्यावर होत राहू.
काही सेवा सतत मजकारे निश्चितने नकाहो गुणेहो मजसि कसनामो हहि मनि श्रवण मन सिंधु मजसुजन संगी सदिश सिंधु
हा पूजा विधी संपन्न झाला आहे. आता परम पूजनीय स्वामीजी व सौभाग्यवती मधुराताईंचे औक्षण करण्यात येईल.
Mm-hmm.
आता आपण सर्वजण सद्भक्त विलासदासाच्या बरोबर आरतीमध्ये सहभागी होऊया.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, उपार खो ज्ञान देवी पाजी श्री अमृत ओवी, जेसी जानी वागळी, जानी वागळी अजान भक्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खून, स्वरूप खून दावीशी आलता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांद चकोर चित्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पाई, भक्तीने पाई ठेवी तो माथा. आरती माधव था, आरती माधव नाथा. ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवी ना माथा. भावे नमुनी पदकमलावरी ठेवी ना माथा. ज्ञानदेवीच्या पवित्र रंगी रंगुनी परमार्था, स्वामी तू रंगुनी परमार्था. पंज सांगुनी संगी प्रेम स्वानंदे रमता. ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. सोहम हंसारूढ राहुनी शांत विषी आरता, स्वामी तू शांत विषी आरता. नाथ पंथीशी खून दाविसी उन्मनी सुख भक्ता. ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पदकमला वै ठेवियना माथा. भावधरुणिया चातक जैसा शरणय मेघा, जैसा शरणय मेघा, दास मणे मी अनन्य तैसा धाव पाव वेगा. ओ वाळू आरती स्वामी मकरंद नाथा, स्वामी मकरंद नाथा, भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. भावे नमुनी पदकमलावरी ठेवियला माथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
आता बारामती केंद्रातर्फे सद्भक्त श्री प्रसाद कुलकर्णी आणि सद्भक्त सौ अवंती कुलकर्णी
हे स्वामीजींना आणि मातोश्री मधुराताईंना हार अर्पण करतील.